कैलासपती महादेव सांब सदाशिवाचा सदानंद झाला. महाराष्ट्र देशी मल्हारी मार्तंड म्हणून नांदू लागला. दुष्ट राक्षसांचा संहार करून अवतारी खंडोबानं धरती भयमुक्त केली. ऋषी मुनींना तपासाठी पुनरपी शांतता लाभली. सगळे सुखासमाधानात राहू लागले. शंकराचं हे अलौकिक दिव्य सज्जन रक्षणासाठी त्यांना अवतार घेतला. त्याची महती गाण्याचा मोह सनत कुमारांना सुद्धा आवरला नाही. त्याच्या त्याच्या पुढं ते मल्हारीचं स्तुतिगान करू लागले.
कैलासपती महादेव जटाधारीची, कैलासपती महादेव जटाधारीची, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची. पासून ऋषिगण गेले होते त्रासून, असता जाणाचे दालन होईना परी धर्म पालन. अशात मुनी वर्य नारद मुनी आले, इंद्र विष्णूकडे तुम्ही जावे हे बदले. ऋषिगण गेले देव कैलासी, कथन कथिले विष्णू इंद्रासी. वदले भेट घ्यावी तुम्ही विश्वस्वामीची, वदले भेट घ्यावी तुम्ही विश्वस्वामीची, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची. क्रोधित दाहल रक्षण करिता, ब्रह्मणासी त्या वचन दिधले, रक्षण करण्या येईल वधले. सहार करायाचा पापी मनी मल्लाचा, ठरला वेत खरा शंभू महादेवाचा. रागाने भूत मारी जन्मिले, अफाट शक्ती रूप दामिले. जाणली व्यथा ती भक्तांच्या अंतरीची, जाणली व्यथा ती भक्तांच्या अंतरीची, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची. गाठला मनी चूर्ण, सेना चालली देशाने आणि रागाने. निघाले महावीर बघा अति वेगाने, वधमनी मल्लाचा करण्यासाठी वज्रधराची सेना मोठी. कराया रक्षाभूमीवरती नर नारीची, कराया रक्षाभूमीवरती नर नारीची, सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची. गडगडला लिपचित रणांगणी तो पडला पाप मुक्त झाले गर्व हरण ही झाले शिव शंभूला मनी मल्ल ते शरण आले देवाधी नाव घ्याव भक्तान दिल मल्लासी अस वरदान करावी भक्ती सदा तुम्ही ह्या कैवारीची करावी भक्ती सदा तुम्ही ह्या कैवारीची सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची सनत कुमारी कथा ऐकवी मल्हारीची।